नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा गुजरातातल्या सोमनाथ देवळाक भेट दितले. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मेर्स 12 आणि 13 जानेवारीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आमंत्रणाप्रमाण भारताक अधिकृत भेट दितले. ऑपरेशन सिंधूर वेळार नॅशनल कॅडेट कॉर्प म्हळ्यार एनसीसी हांणी तोखणायेची भूमिका साकारली अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हळां. कन्नड, तेलगू, मल्याळम आनी ओडिया भाशांचेर उत्कृश्टताय केंद्रांनी विकसीत केल्ल्या 41 साहित्य कृतींचें प्रकाशन आयज नवी दिल्लींत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान करतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी काल गोंयांत प्रदुशण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापचें उक्तावण केलें. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हांणी नवी दिल्लींत केंद्रीय प्रदुशण नियंत्रण मंडळाच्या नियाळ बसकेचें अध्यक्षपद सांबाळ्ळें. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा गुजरातांतल्या सोमनाथ देवळाक भेट दितले. सोमनाथ स्वाभिमान पर्व निमतान वर्सभर वेगवेगळ्या कार्यावळींचें आयोजन केलां. सोमनाथ देवळाचेर जाल्ले पयल्या हल्ल्याक 1000 वर्सां जातात त्या निमतान 8 ते 11 जानेवारी मेरेन जायत्यो आध्यात्मीक आनी समाजीक कार्यावळी घडोवन हाडटले. फाटल्या हजारांनी वर्सां सावन सोमनाथ देवळाचें अस्तित्व हें देशांतल्या अदम्य सांस्कृतीक भावनांचें प्रतीक आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलां. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मेर्स 12 आणि 13 जानेवारीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आमंत्रणाप्रमाण भारताक भेट दितले. चान्सलर मेर्स हांची ही भारतांतली पयली अधिकृत भेट आसतली. हे भेटी वेळार अहमदाबाद आनी बेंगळुरूंत ते भेट दितले अशें विदेश वेव्हार मंत्रालयान निवेदनांत म्हळां. प्रधानमंत्री 12 जानेवारीक अहमदाबादात चान्सलर मेर्स हांका मेळटले. फाटल्या वर्सा 25 वर्सां पुराय जाल्ल्या भारत जर्मनी धोरणात्मक भागीदारीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांनी जाल्ल्या प्रगतीचो नियाळ दोनूय फुडारी करतले. वेपार आनी गुंतवणूक, तंत्रगिन्यान, शिक्षण, कुशळटाय, उदरगत आनी हालचाल ह्या मळार सहकार्य खोलायेन वाडोवप, तशेंच संरक्षण आनी सुरक्षा, विज्ञान, नवनिर्माण आनी संशोधन, पाचवी आणि शाश्वत उदरगत आणि दोनूय देशांमदी लोकांमधलो संपर्क अशा मुखेल मळार सहकार मुखार व्हरपाचेर चर्चा करतले. प्रधानमंत्री मोदी आणि चान्सलर मेर्स वेवसाय आणि उद्देग फुडाऱ्यांकडेन संवाद साधतले आणि प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या प्रस्नांचेर मतांचे आदान प्रदान करतले. दोनूय देशातल्या लोकांच्या आणि व्यापक जागतिक समाजाच्या फायद्या खातीर फुडाराक आधारित भागीदारी उभारपाची भारत आणि जर्मनीची सामायिक दृष्टीकोनाची पुष्टी करपाची संधी या दौऱ्याक लागून मेळटली. ऑपरेशन सिंधूर वेळार नॅशनल कॅडेट कॉर्प एनसीसी हांणी तोखणायेची भूमिका साकारली अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हळां. तांणी काल नवी दिल्लींत प्रजासत्ताक दिसा जावपी एनसीसी परेड कॅम्पाक मार्गदर्शन केलें.
Operation Sindoor was a powerful symbol of the unwavering commitment of the Indian Armed Forces to protect the nation's honor, sovereignty and its citizens. NCC made a commendable contribution during Operation Sindoor when nearly 72,000 NCC cadets transformed into NCC warriors and undertook voluntary service for civil defense measures.
कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओडिया भाषांचेर उत्कृष्टताय केंद्रांनी विकसित केल्ल्या 41 साहित्य कृतींचें प्रकाशन आयज नवी दिल्लींत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान करतले. केंद्रीय भारतीय भाषा संस्थे खाला ह्यो साहित्य कृती विकसीत केल्यात. तशेंच ह्या कार्यावळींत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमीळ कडल्यान तिरुक्कुराल भाशेच्या 45 भागांच्या सांकेतीक भाषेतल्या अर्थविवरण मालिके सयत 13 पुस्तकांचें प्रकाशन करतले. अभिजात भासांचो अभ्यास घटमूट करपाची आणि भारताचे गिरेस्त साहित्य दायज तिगोवन दवरपाची बांधिलकाय हो उपक्रम दाखयता अशें शिक्षण मंत्रालयान सोशल मीडिया पोस्टात म्हळां. ह्या उपक्रमाक लागून समकालीन विद्यार्थ्यांक समावेशक आणि अभिनव स्वरुपातल्यान गिन्यान मेळटलें अशें मंत्रालयान म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
आता मुखावेल्यो खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी काल गोंयांत प्रदुशण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापाचें उक्तावण केलें.
प्रताप भारत की पहली स्वदेशी रूप से डिजाइन की गई पॉल्यूशन कंट्रोल वेजल है और कोस्ट गार्ड फ्लीट की अब तक की सबसे बड़ी यह पोत है। 4,170 टन का डिस्प्लेसमेंट और 115 मीटर की लंबाई अपने आप में इसकी विशालता को दिखाती है। 22 नॉट्स की स्पीड इसकी ऑपरेशनल स्ट्रेंथ को दर्शाती है। इसमें एडवांस पॉल्यूशन डिटेक्शन सिस्टम, डेडिकेटेड पॉल्यूशन रेस्पॉन्स बोट्स और आधुनिक फायर फाइटिंग कैपेबिलिटी भी मौजूद है, जिससे इसकी रीच और इफेक्टिवनेस कई गुना बढ़ जाती है।
देशाच्या सामूहिक संकल्पाचे आणि दर्यावेल्या आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून या तारवाची संरक्षण मंत्र्यांनी तोखणाय केली।
महिलाओं को हर मंच पर उचित भागीदारी दिलाना कि हमारी सरकार का यह लक्ष्य है और मुझे इस बात की खुशी है कि इस विजन को ध्यान में रखते हुए कोस्ट गार्ड ने महिला सशक्तिकरण को अधिक महत्व दिया है और हमारे लिए ये गर्व का विषय है कि आज महिला अफसरों को पायलट, ऑब्जर्वर और एयर ट्रैफिक कंट्रोलर, लॉजिस्टिक्स ऑफिसर्स और लॉ ऑफिसर्स जैसे महत्वपूर्ण दायित्वों में नियुक्त किया गया है।
4,200 टन वजनाच्या या जहाजाचा वेग ताशी 22 नॉट्स परस चढ असा आणि ते एका वेळात 6,000 नॉटिकल मैल प्रवास करू शकता। समुद्र प्रतापाच्या आसपावान भारतीय तटरक्षक दळाची कार्यक्षमता वाढतली आणि दर्या सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनाक चालना मिळतली। केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि नवी दिल्लीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियाळ बसकेच्या अध्यक्षपदाचा माळे विस्तारित उत्पादक जबाबदारी ईपीआर पोर्टल आणि ईपीआर इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हाचेर बसकेत चर्चा झाली अशा सोशल मीडिया पोस्टात यादव आणि सांगलंय। प्लास्टिक, ई कोयर वा बॅटरी सारख्या उत्पादनातल्यान जावपी कोयराचे व्यवस्थापन करपाक मार्गदर्शक तत्वांची प्रभावीपणान अंमलबजावणी कशी करची आणि त्यांचे पालन कसे करचे हाचेरूय त्यांनी भासाभास केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढारपणाखाला सरकार वर्तुळाकार अर्थव्यवस्थेक शाश्वत पृथ्वी खातीर धोरणाचे वैशिष्ट्य करपाक काम करता हाचेर त्यांनी उजवाड घालो। पर्यावरण, रान आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह हे बसकेक उपस्थित आशिल्ले। भारतीय हवामान खात्यान मध्य प्रदेश आणि बिहारात दाट ते सामके दाट धुके आसपाची शिटकावणी दिल्या। हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडले 2 ते 3 दिस उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, उपहिमालयन अस्तंत बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि भारताच्या उत्तर उदेंत वाठारांनी अशीच परिस्थिती उरतली। तसेच हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि छत्तीसगड हांचेर फाल्यां मेरेन शियेच्या ल्हाराचा अदमास उक्तायला। फुडल्या 4 दिसात वायव्य भारताचेर आणि फुडल्या 2 दिसात मध्य आणि उदेंत भारताचेर उण्यात उणे तापमान लव 2 ते 3 अंश सेल्सियस देवपाची शक्यता असा। मजगती दिल्ली एनसीआरातल्या हवेचा दर्जो वाईट वर्गात चालूच असा। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्याप्रमाण आज सकाळी 7 मेरेन राष्ट्रीय राजधानीचा सरासरी हवेचा दर्जो निर्देशांक 286 झाला। खेळात बॅडमिंटनात 2 फावटी ऑलिम्पिक पदक जिंकपी पीव्ही सिंधू आज कुआलालंपुरातल्या एक्झियाटा अरिना स्टेडियमात जावपी मलेशिया उक्त्या 2026 बॅडमिंटन सर्तीत खेळतली। कुआलालंपुरात जावपी भारताच्या बायलांच्या एकेरी खेळात मालविका बनसोड आणि उन्नती हुडा हांचोय आसपाव जातलो। दादल्यांच्या एकेरी सर्तीत पॅरिस 2024 उपांत्य फेरीत जैतिवंत लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी खेळतले। दादल्यांच्या दोट्टी गटात भारताचे 2 फावटी संसारिक सर्तीत कांस्य पदक जिंकपी चिराग शेट्टी आणि सात्विक सैराज रँकीरेड्डी फुडारपण करतले। आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा गुजरातातल्या सोमनाथ देवळाक भेट दितले। जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मेर्स 12 आणि 13 जानेवारीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणाप्रमाण भारताक भेट दितले। ऑपरेशन सिंदूर वेळार नॅशनल कॅडेट कोर्प हांणी तोखणायची भूमिका साकारली अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हळां। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी काल गोंयांत प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापाचें उक्तावण केलें। केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हांणी नवी दिल्लींत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियाळ बसकेचें अध्यक्षपद सांबाळ्ळें। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें आयज सांजे 6:30 वरांचेर। नमस्कार।